ಆಕಾಶವಾಣಿ ಮುಂಬೈ. ವಿಜಯಾ ಸಹಸ್ರಾವ್ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಬಾತ್ಮ್ಯಾ ದೇತ ಆಹೆ. ಠಳಕ್ ಬಾತ್ಮ್ಯಾ. ಬಿಹಾರ್ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಡಣುಕೀಚ್ಯಾ ಪಹಿಲ್ಯಾ ಟಪ್ಪ್ಯಾಚಿ ಅಧಿಸೂಚನಾ ಜಾರಿ. ಉಮೇದ್ವಾರಿ ಅರ್ಜ ಭರಣ್ಯಾಚಿ ಮುದತ್ 17 ಅಕ್ಟೋಬರ್ ಪರ್ಯಂತ. ಪಿಎಂ ಧನಧಾನ್ಯ ಕೃಷಿ ಯೋಜನಾ ಆಣಿ ದಲ್ಹನ್ ಆತ್ಮನಿರ್ಭರತಾ ಮೋಹಿಮೆಚಾ ಉದ್ಯಾ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರ್ಯಾಂಚ್ಯಾ ಹಸ್ತೆ ಪ್ರಾರಂಭ. ದಹಶತ್ವಾದಾಚಾ ಸಾಮ್ನಾ ಕರಣ್ಯಾಸಾಠಿ ಭಾರತ ಆಣಿ ಅಫ್ಘಾನಿಸ್ತಾನ್ನ ಏಕತ್ರ ಯೇವೂನ್ ಕಾಮ್ ಕರಣ್ಯಾಚಿ ಗರಜ್ ಅಸಲ್ಯಾಚಾ ಪರರಾಷ್ಟ್ರ ಮಂತ್ರ್ಯಾಂಚಾ ಪುನರುಚ್ಚಾರ. ಆಣಿ ಭಾರತ ವೆಸ್ಟ್ ಇಂಡೀಸ್ ದುಸರಾ ಕ್ರಿಕೆಟ್ ಕಸೋಟಿ ಸಾಮ್ನಾ ಸುರು. ನಾಣೆಫೇಕ್ ಜಿಂಕೂನ್ ಭಾರತ ಪ್ರಥಮ ಫಲಂದಾಜಿಲಾ ಮೈದಾನಾ. ಬಿಹಾರ ವಿಧಾನಸಭಾ ನಿವಡಣುಕೀಚ್ಯಾ ಪಹಿಲ್ಯಾ ಟಪ್ಪ್ಯಾಚಿ ಅಧಿಸೂಚನಾ ಆಜ್ ಜಾರಿ ಝಾಲಿ. ತ್ಯಾಬರೋಬರಚ ಉಮೇದ್ವಾರಿ ಅರ್ಜ ದಾಖಲ ಕರಣ್ಯಾಚಿ ಪ್ರಕ್ರಿಯಾ ದೇಖಿಲ್ ಸುರು ಝಾಲಿ ಅಸೂನ್ ಅರ್ಜ ಭರಣ್ಯಾಚಿ ಅಂತಿಮ ತಾರೀಖ 17 ಅಕ್ಟೋಬರ್ ಆಹೆ. ಏಕಂದರ 243 ಸದಸ್ಯಾಂಚ್ಯಾ ವಿಧಾನಸಭೆಸಾಠಿ 2 ಟಪ್ಪ್ಯಾತ್ ಮತದಾನ ಹೋಣಾರ ಆಹೆ. ಪಹಿಲ್ಯಾ ಟಪ್ಪ್ಯಾತ್ 121 ಜಾಗಾಂಸಾಠಿ 6 ನವೆಂಬರ್ ರೋಜಿ ಮತದಾನ ಹೋಣಾರ ಅಸೂನ್ 11 ನವೆಂಬರ್ಲಾ ದುಸರಾ ಟಪ್ಪ್ಯಾಸಾಠಿ ಮತದಾನ ಹೋಯಿಲ್. 14 ನವೆಂಬರ್ ರೋಜಿ ಮತಮೋಜಣಿ ಹೋಯಿಲ್. या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. मात्र अद्यापही विविध राजकीय पक्षांमधील जागा वाटपाचा तिढा कायम आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांमध्ये आज जागा वाटपाची बोलणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. भाजपाचे निवडणूक प्रभारी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान वेगवेगळ्या घटक पक्षांबरोबर बैठका घेणार आहेत. राजद नेता तेजस्वी यादव यांनी काल 2 मित्रपक्षांबरोबर चर्चा केली, पण त्यात काहीही तोडगा निघाला नाही. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांच्याबरोबर आज जागा वाटपाची चर्चा करणार आहेत. मतदार यादीत नाव असलेल्यांना मतदान करण्यासाठी ओळखीचा पुरावा म्हणून मतदार ओळखपत्र किंवा इतर 12 पर्यायी ओळखपत्रांपैकी कोणतेही एक सादर करता येईल असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. बिहार विधानसभा निवडणूक तसंच इतर राज्यातल्या पोटनिवडणुकांच्या मतदारसंघात जवळपास सर्व मतदारांना ओळखपत्र देण्यात आली आहेत असं आयोगानं सांगितलं आहे. अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांमध्ये सर्व नवीन मतदारांना ओळखपत्रे मिळतील अशी खात्री सगळ्या ठिकाणच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी करून घ्यावी असे निर्देशही आयोगानं दिले आहेत. तेलंगण राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद प्रादेशिक मतदारसंघ निवडणुका स्थगित केल्या आहेत. उच्च न्यायालयानं मागासवर्गीयांना आरक्षण वाढवून 42% करण्याचा अंतरिम स्थगिती आदेश काल जारी केला. निवडणूक आयोगानं आवश्यक राजपत्र अधिसूचना मंजूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्थगित केल्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत्या 23 तारखेपासून नियोजित होत्या आणि यासाठीची नामांकन प्रक्रिया कालपासून सुरू झाली होती. राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र दाखल करण्यासाठी 4 आठवड्यांचा कालावधी देण्यात आला आहे. प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा प्रारंभ उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत पुसा इथं होणार आहे. या कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दलहन आत्मनिर्भरता मोहिमेचं उद्घाटनही करतील. याच कार्यक्रमात शेतकऱ्यांसाठी 42,000 कोटी रुपयांहून अधिक मूल्यांच्या विविध योजनांचा प्रारंभ ते करणार आहेत. तसंच पशुपालन मत्स्यपालन आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रातल्या 1100 अधिक प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी मोदी यांच्या हस्ते केली जाणार आहे. राज्यामध्ये केंद्र आणि राज्य शासनाद्वारे कार्यान्वित असलेल्या 36 अधिक योजना राबवून पिकांची उत्पादकता वाढवणे, पीक उत्पादनाची शाश्वतता सुनिश्चित करणे तसंच काढणीपश्चात तंत्रज्ञान आणि पतपुरवठा प्रणाली मजबूत करण्याच्या उद्देशानं देशातल्या 100 आकांक्षित जिल्ह्यांमध्ये ही योजना राबवण्यात येणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, पालघर, रायगड, धुळे या 9 जिल्ह्यांची निवड झाली आहे. महाराष्ट्रात राज्यस्तरीय कार्यक्रम पुण्यात कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रात प्रयोगशील आणि प्रगतिशील कामगिरी करणारे 300 अधिक शेतकरी सहभागी होणार असल्याचं कृषीमंत्री भरणे यांनी सांगितलं. नवी दिल्लीत होणाऱ्या भारत आंतरराष्ट्रीय तांदूळ परिषद 2025 सर्व दालनं भरली असल्याची माहिती भारतीय तांदूळ निर्यात महासंघानं दिली. ही परिषद 30 आणि 31 ऑक्टोबरला भारत मंडपम इथं होणार आहे. या परिषदेत सुमारे 150 तांदूळ उत्पादक सहभागी होणार असून त्यात तांदळाशी संबंधित विविध नवकल्पना, तंत्रज्ञान आणि प्रीमियम तांदूळाच्या विविध जाती सादर केल्या जातील. जागतिक तांदूळ उद्योगाच्या इतिहासातली ही सर्वात मोठी परिषद असून यात 80 अधिक देशातले 1000 अधिक खरेदीदार आणि देशातले 5000 अधिक शेतकरी सहभागी होणार आहेत. या परिषदेत GI टॅग मिळालेले काला नमक राईस, काली आशा, गोविंदभोग, इंद्रायणी, जोहा राईस आणि ब्लॅक राईस या तांदुळाच्या जाती बघायला मिळणार आहेत. तांदुळाच्या या जाती त्या प्रदेशात लोकप्रिय असल्या तरी परिषदेच्या माध्यमातून त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख मिळण्याची संधी पहिल्यांदाच मिळणार आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अफगाणिस्ताननं एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचा पुनरुच्चार परराष्ट्रमंत्री डॉ एस जयशंकर यांनी केला आहे. नवी दिल्ली इथं अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री अमीर खान मुत्ताकी यांच्याबरोबर झालेल्या भेटीनंतरच्या भाषणात ते बोलत होते. दोन्ही देशांची विकास आणि समृद्धता याबाबतची वचनबद्धता समान आहे. सरकार अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि स्वातंत्र्यासाठी वचनबद्ध असल्याचं जयशंकर यावेळी म्हणाले.
We must coordinate efforts to combat terrorism in all its forms and manifestations. We appreciate your sensitivity towards India's security concerns. Your solidarity with us in the aftermath of the Pahalgam terrorist attack was noteworthy. India is fully committed to the sovereignty, territorial integrity and independence of Afghanistan. Closer cooperation between us contributes to your national development as well as regional stability and resilience. To enhance that, I am pleased to announce today the upgrading of India's technical mission in Kabul to the status of Embassy of India.
भारत संरक्षण उत्पादन क्षेत्रातल्या संरचनात्मक बदलांकडे वेगानं वाटचाल करत आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. सिडनी इथं भारत ऑस्ट्रेलिया संरक्षण उद्योग आणि व्यापार यांच्यावरच्या गोलमेज परिषदेत बोलताना त्यांनी भारताचं संरक्षण क्षेत्रातलं उत्पादन 1,51,000 कोटी रुपयांपर्यंत वाढल्याचं तर निर्यात 23,622 कोटी रुपयांपर्यंत पोचल्याचं सांगितलं. भारतीय कंपन्यांची संरक्षण उत्पादने आता 100 देशांना निर्यात होऊ लागल्याची माहितीही त्यांनी दिली. मानसिक आरोग्य दिन आज जगभरात साजरा केला जात आहे. मानसिक आरोग्याशी संबंधित समस्यांबद्दल जनजागृती आणि मानसिक आरोग्य निरोगी राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चालना देणं हा या दिवसाचा उद्देश आहे. आपत्ती आणि आणीबाणीच्या परिस्थितीत मानसिक आरोग्य अशी यावर्षीच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे. हा दिवस भावनिक आणि मानसिक आरोग्याला प्राधान्य देण्याची आठवण करून देतो असं केंद्रीय आरोग्यमंत्री JP नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात नमूद केलं आहे. मानसिक आरोग्याबद्दल जनजागृती वाढवण्याची आणि खुलेपणानं संवाद साधण्याची ही महत्वाची संधी असल्याचं नड्डा यांनी नमूद केलं. रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून शिरीशचंद्र मुर्मू यांनी काल पदभार स्वीकारला. ते यापूर्वी रिझर्व्ह बँकेच्या कार्यकारी संचालक पदावर होते. भारत आणि वेस्ट इंडिज क्रिकेट संघादरम्यान दुसरा कसोटी सामना नवी दिल्लीतल्या अरुण जेटली मैदानावर खेळला जात आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा यशस्वी जयस्वाल याच्या शतकी खेळीच्या जोरावर भारतानं एका गड्याच्या मोबदल्यात 194 धावा केल्या आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी. उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत 17 ऑक्टोबरपर्यंत. PM धनधान्य कृषी योजना आणि दलहन आत्मनिर्भरता मोहिमेचा उद्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ. दहशतवादाचा सामना करण्यासाठी भारत आणि अफगाणिस्ताननं एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचा परराष्ट्र मंत्र्यांचा पुनरुच्चार. आणि भारत वेस्ट इंडिज दुसरा क्रिकेट कसोटी सामना सुरू. नाणेफेक जिंकून भारत प्रथम फलंदाजीला मैदानात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.